आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारासाठी आगामी अर्थसंकल्पात 200 कोटींची तरतूद केली जाणार. जुलै अखेरीस होणार भूमिपूजन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. राज्यातील 1245 महसुली मंडळात चारा डेपो उभारण्यास शासनाची परवानगी. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेला आजपासून सुरुवात. भारतीय हज समितीनं पाठवले 1,40,020 यात्रेकरू. आणि मेळघाटातील धारणी तालुक्यातील गर्भवती महिला आणि बालकांच्या मृत्यूसंबंधी एसआयटीकडून होणार चौकशी. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेली भिडेवाडा इथली पहिली मुलींची शाळा इथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करून गतीने निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात 200 कोटींची तरतूद करणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. विधानभवन पुणे इथं झालेल्या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. हे स्मारक पार्किंग तसंच तळमजला अधिक 3 असं 4 मजल्यांचं करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. तळमजल्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शवणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था, वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग, कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शवण्याची यंत्रणा तसंच त्यांचं लेखन साहित्य, त्याशिवाय वरील मजल्यावर मुली आणि महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश पवार यांनी दिले आहेत. काल नागपूर अमरावती रोडवरील धामणा परिसरातील चामुंडी एक्सप्लोझिव्ह कंपनीत स्फोट होऊन 6 निरपराध कामगारांचा जीव गेला. 6 पैकी 5 युवती असून 1 पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या स्फोटामध्ये जीव गमावणाऱ्या मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. मृतकांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांसोबत देखील गडकरी यांनी संवाद साधला आणि आर्थिक मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. त्याचबरोबर घटनास्थळाची पाहणी करून भविष्यात अशा प्रकारची घटना घडूच नये किंवा घडली तर त्यावर तातडीने नियंत्रण मिळविता येईल यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान या कंपनीत झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत दिली पाहिजे तसंच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी केली. दरम्यान या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असतानाही चामुंडा कंपनीचे मालक जय खेमका आणि व्यवस्थापक सागर देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला. राज्यातील अनेक भागात पावसाचं आगमन झालं असलं तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पावसाचं प्रमाण झालं नसल्यामुळे राज्यातील 1245 महसुली मंडळांमध्ये चारा डेपो उभारण्यास शासनानं परवानगी दिल्याची माहिती राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जनावरांचं पालन करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यात 512 लाख मेट्रिक टन हिरवा चारा तर 144 लाख मेट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे. हा चारा जून महिनाभर पुरेल असा अंदाज शासनाकडून व्यक्त केला जातोय. चाऱ्याचं प्रमाण कमी होत असताना शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना जनावरांचं पालनपोषण करण्यात येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 31 ऑगस्टपर्यंत दुष्काळ सदृश्य भागात चारा डेपो उभारून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या पर्जन्यमान आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज आरोग्यवारीचा आढावा घेतला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं महिला वारकऱ्यांच्या सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या आरोग्यवारीचं हे 3रं वर्ष आहे. आरोग्यवारीची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी रुपाली चाकणकर यांनी आज ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला. पुणे, सातारा, सोलापूर तिन्ही जिल्ह्याच्या प्रशासनानं वारकऱ्यांच्या स्वागताची तयारी करत सर्व सोयीसुविधांची चांगली तयारी केली आहे. हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह, सॅनिटरी नॅपकिन्स, वेंडिंग बर्निंग मशीन्स यासोबतच आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्त्रीरोग तज्ञ, प्राथमिक तपासणी पथक याची सज्जता आहे. पोलिसांनी निर्भया पथक, दामिनी पथक, दुचाकीवरून गस्त घालणाऱ्या महिला पोलीस अशी फोर्स तैनात केली आहे. विठुरायाच्या ओढीनं चाललेल्या वारकऱ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित प्रवास करता आला तर ती आपल्याला पांडुरंगाच्या चरणी सेवा अर्पण करण्याची संधी आहे असं सांगत सर्व प्रशासन आणि पोलीस यांना सज्ज राहण्याच्या सूचना चाकणकर यांनी प्रशासनाला केल्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा अर्थात यूपीएससी 2024 ही दिनांक 16 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं यापूर्वीच निर्गमित केलेल्या 30 ऑक्टोबर 2023 रोजीच्या लेखी सूचनेनुसार परीक्षार्थ्यांनी आपल्या नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी हजर राहणं अनिवार्य केलंय. जागतिक योग दिनाचं औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं येत्या शुक्रवारी म्हणजेच 21 जून रोजी धंतोली स्थित यशवंत स्टेडियम इथं सकाळी 6 वाजता सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनपाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जागतिक योग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी स्वरूप आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीनं आज नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर योग विद्याधाम भंडारा शाखा आणि असर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज प्रोटोकॉल वर्गाचा उद्घाटन सोहळा भंडारा इथं स्प्रिंगडेल शाळेच्या पटांगणात झाला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या यात्रेसाठी जगभरातून सुमारे 20 लाख यात्रेकरू सौदी अरेबियात एकत्र जमलेत. यात 1,75,000 भारतीय यात्रेकरूंचाही समावेश आहे. यापैकी 1,40,020 यात्रेकरू भारतीय हज समितीच्या माध्यमातून यात्रेकरता गेलेत. यावर्षी 5,000 भारतीय महिला यात्रेकरू मेहराम अर्थात पुरुष सोबत्याविना हज करणार आहेत. भारतीय यात्रेकरूंच्या सोयीसाठी हज सुविधा हे मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आलंय. मेळघाटातील कुपोषण बालमृत्यू आणि मातामृत्यू या आरोग्यविषयक प्रश्नांना कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. धारणी तालुक्यातील गर्भवती महिला आणि तिच्या बालकाचा मृत्यू या घटनेसंबंधी विशेष चौकशी पथकाकडून चौकशी केली जात असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांनी दिले आहेत. अशा प्रकारची दुर्दैवी घटना यापुढे घडू नये म्हणून आरोग्य विभागानं सर्व आरोग्य केंद्र तसंच उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध ठेवाव्यात अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. डॉ पांडेय यावेळी म्हणाल्या की गत काही दिवसांपासून मेळघाटातील कुपोषण बालमृत्यू आणि मातामृत्यू या विषयासंबंधी अनेक बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यात. त्या अनुषंगानं परिस्थितीचं गांभीर्य समजून आवश्यक उपाययोजनांसाठी करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना तसंच शक्य असेल तिथे सीएसआर फंडातून निधीची तरतूद करावी. आवश्यक वैद्यकीय उपचार साहित्यांच्या उपलब्धतेसाठी शासनाकडे मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत असे निर्देशही डॉ पांडेय यांनी या बैठकीत दिले. आज नागपुरातील सेमिनरी हिल्स इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण कार्यालयाच्या परिसरात स्थापित केल्या गेलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे अतिरिक्त महासंचालक आणि मध्य विभागाचे विभाग प्रमुख दिनेश गणवीर यांच्या हस्ते करण्यात आलं. पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी दिनेश गणवीर यांनी बाबासाहेबांच्या जीवनचारित्र्यावर प्रकाश टाकला. आंबेडकरांनी समाजातील सर्व घटकांसाठी केलेलं कार्य न विसरण्यासारखं आहे. त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्य समता आणि बंधुता या विचारांची आज समाजाला आणि देशाला गरज असल्याचं ते म्हणाले. घटनेतील जी मार्गदर्शक तत्व आहेत तेच शालेय अभ्यासक्रमात शिकवली जावीत अशी मागणी फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टिस सेक्युलरिझम अँड डेमोक्रेसीचे समन्वयक डॉ सुखदेव थोरात यांनी केली आहे. यासंदर्भात नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार महाराष्ट्र सरकारनं अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तक आराखडा तयार केलाय. युवकांना एक सुजाण नागरिक बनवण्यासाठी तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक ज्ञान नैतिक मूल्य देणं रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कौशल्य प्रदान करणं ही उद्दिष्ट शालेय अभ्यासक्रमातून साध्य झाली पाहिजेत असं डॉ थोरात यावेळी म्हणाले. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात अधिकाऱ्यांना वेळोवेळी जाणं शक्य होत नाही. नागरिकांनाही जिल्हास्थळी येणं अवघड असतं. त्यामुळे नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचं निराकरण करण्याच्या हेतूनं प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जनसंवादातून सुशासनाकडे हा उपक्रम सुरू केलाय. त्या अनुषंगानं भाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नागरिकांशी संवाद साधून समस्या सोडवण्याचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांना दिलं. कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन कृषी विभागाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारासाठी आगामी अर्थसंकल्पात 200 कोटींची तरतूद केली जाणार. जुलै अखेरीस होणार भूमिपूजन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती आणि मेळघाटातील धारणी तालुक्यातील गर्भवती महिला आणि बालकांच्या मृत्यूसंबंधी एसआयटीकडून होणार चौकशी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.